नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूया काही ठळक घडामोडी. मुंबई आणि उपनगरात कालपासून पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी या स्थितीचा सामना करण्यासाठी शासनानं विविध पावलं उचलली आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. पाणी उपसण्याचं काम सुरू असून रेल्वे, महानगरपालिका आणि इतर यंत्रणा समन्वयानं परिस्थितीतून मार्ग काढत आहेत असं शिंदे यांनी सांगितलं. किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली असून त्यादृष्टीनं आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावं आणि यंत्रणांना सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासनानं मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर केली. मुंबई विद्यापीठानं आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या असून या परीक्षा आता 13 जुलैला होणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयं लवकर सोडण्याचे निर्देशही शासनानं दिले आहेत. विधिमंडळ अधिवेशनासाठी मुसळधार पावसामुळे आमदार वेळेत पोहोचू न शकल्यानं विधानसभेचं कामकाज आधी 1 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांनी आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. दुपारनंतर विधान परिषदेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. मुंबई आणि उपनगरात अनेक भागात पहिल्याच पावसात पाणी भरल्यामुळे युती सरकारचं पितळ उघडं पडलं आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अपयशाचं खापर पावसावर फोडू नये असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 3 दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यावर रवाना झाले. प्रधानमंत्रीपदाच्या 3र्या कार्यकाळातला मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात रजा देण्यासंदर्भात राज्य सरकारं आणि इतर संबंधित संस्थांशी चर्चा करून एक धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. मुंबईत मद्यपान करून वाहन चालवण्याची प्रकरणं थांबवण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची ठिकाणं आणि नाक्यानाक्यांवर वाहन चालकांची तपासणी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. तसंच नियमांचं उल्लंघन करणारे पब्स आणि बारवरही कारवाया कराव्यात अशी सूचना मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दिवसअखेर 36 अंकांची घसरण झाली आणि तो 79,960 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 3 अंकांची घसरण नोंदवत 24,321 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.